शिरीष पै आचार्य अत्रे ह्यांची कन्या आज आपल्यापुढं त्यांच्या चित्रपट गीतांची ध्वनिफीत सादर करीत आहे. आचार्य अत्रे ह्यांचं मराठी चित्रपटसृष्टीमधलं स्थान हे एकमेवा द्वितीय असंच म्हणावं लागेल, कारण त्यांनी निर्माण केलेल्या श्यामची आई या एकाच मराठी चित्रपटाला राष्ट्रपतीचं पहिलं सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळाला.
श्री हरी से कापले गोपाल